सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. अँड थॉट ऑफ द डे ची वेळ झाली आहे. सोशल नेटवर्किंग ऍप्लिकेशन व्हॉट्सअप. एक व्हॉट्सअपवर फार सुंदर मेसेज आला बरं का. कधी कधी असं होतं, फॉर अ चेंज छान छान मेसेजेस सुद्धा वाचायला मिळतात. माणूस हा सवडीनुसार वागत असतो म्हणे. बर, चहात माशी पडली तर चहा फेकून देतो, पण साजूक तुपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो, तूप नाही. अगदी तसंच, आवडत्या माणसानं चूक केली तर काहीही न बोलता ती आपण पोटात घालतो, पण नावडत्यानं केली तर अकांतांडव करून बोभाटा करतो. माझं म्हणून नाही, आपलं म्हणून जगता आलं पाहिजे. जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे. सगळं विकत घेता येतं, पण संस्कार नाही. कितीही केलं तरी वाळवंटात आणि समुद्रात पीक घेता येत नाही. देह सर्वांचा सारखाच, फक्त फरक विचारांचा असतो. क्या बात है, क्या बात है, वाह 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 वाह. दिन बना दिया इस थॉट ने. इसी थॉट को सलाम करते हुए जी गोष्ट सांगितली गेली आहे ती जरा फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जिंदगी और खूबसूरत हो जाएगी. मॉर्निंग नंबर 1 में रुद्र है आपके साथ. बजाते रहो.